गीत रत्न अध्याय 8। तू माझ्या बंधूसारखा, माझ्या मातेचे स्तनपान केलेल्यासारखा असतास तर किती बरे होते। तू मला बाहेर रस्त्यात कोठे भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते। माझी कोणी अप्रतिष्ठा केली नसती, मी तुला आपल्या मातृगृही घेऊन गेले असते। तू मला शिकविले असते, मसाला घातलेला द्राक्षारस, माझ्या डाळिंबाचा रस मी तुला प्यावयास दिला असता। त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असो, त्याचा उजवा हात मला आलिंगो। यरुश्लेमाच्या कन्यांनो, तुम्हास शपथ घालून सांगते, माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका। तो राहील तितका वेळ राहू द्या, आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण। सफरचंदाच्या झाडाखाली मी तुझे प्रेम जागृत केले, तेथे तुझी माता तुला प्रसवली, तुझ्या जननीला तेथे प्रसव वेदना झाल्या। आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव, कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे, प्रेम संशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे, त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी। किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे, असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही, महापुरांनाही ते बुडवून टाकिता येणार नाही। मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली, तरी ती त्यापुढे तुच्छ होय। आमची एक धाकटी बहीण आहे, तिला अजून ऊर फुटले नाहीत। आमच्या ह्या बहिणीस मागणी येईल, त्या दिवशी आम्ही तिचे काय करावे। ती तटासारखी असली तर तिजवर आम्ही रुपयाचा मनोरा बांधू, ती वेशीसारखी असली तर गंधसरूच्या फळ्यांनी तिची बंदिस्ती करू। मी तटासारखी होते, माझे कुच बुरुजांसारखे होते, म्हणून मी आपल्या वल्लभाच्या दृष्टीने कृपाप्रसादास पात्र झाले। बाल हमोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता, त्याने तो बागवानास लावून दिला होता। त्यातील फळांबद्दल प्रत्येकाने हजार हजार रुपये द्यावे असे होते। माझाही एक द्राक्षीचा मळा आहे, त्यावर माझी मालकी आहे। हे शलमोना, त्याबद्दलचे हजार रुपये तुझे आणि 200 रुपये फळांची राखण करणाऱ्यांचे। अगे बागात राहणारे, तुझ्या सख्या तुझे शब्द ऐकण्यास आतुर झाले आहेत, मलाही ते ऐकीव। माझ्या वल्लभा, त्वरा कर, सुगंधी वनस्पतींच्या डोंगरांवर हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा तू हो।